आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 3 वंदे भारत गाड्यांचा शुभारंभ. अजनी नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश. रेल्वेच्या राऊंड ट्रीप पॅकेज अंतर्गत प्रवाशांना परतीच्या प्रवास भाड्यात 20% सवलत मिळणार. भावाबहिणीच्या पवित्र नात्यांचा सण रक्षाबंधन आज देशभरात साजरा. आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात सार्वजनिक खाजगी भागीदारीतून 11 ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाची सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या KSR बेंगळुरू स्थानकावरून अजनी पुणे वंदे भारत, KSR बेंगळुरू बेळगाव वंदे भारत आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा अमृतसर वंदे भारत गाड्यांचा शुभारंभ करतील. याप्रसंगी रेल्वे माहिती आणि प्रसारण तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील. राज्याला अजनी ते पुणे अशी 12 वंदे भारत मिळणार असून वर्धा ते मनमाड दरम्यान अद्याप वंदे भारत सेवेपासून वंचित असलेल्या भागाला पहिली वंदे भारत मिळणार आहे. अजनी नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही 881 किलोमीटर अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत असेल. वर्धा अकोला शेगाव भुसावळ जळगाव मनमाड आणि पुणतांबा दौंड कॉर्ड लाईन मार्ग पहिल्यांदा कव्हर करेल. नागपूर पुणे दरम्यान 73 किलोमीटर प्रतितास वेगानं धावणारी ही सर्वात जलद गती गाडी असून यात 10 थांबे असतील. गाडी क्रमांक 26101 पुणे अजनी वंदे भारत एक्सप्रेस 11 ऑगस्टपासून वगळता आठवड्यातून 6 दिवस सकाळी 6:25 पुणे येथून सुटून संध्याकाळी 6:25 अजनी इथं पोहोचेल. तर गाडी क्रमांक 26102 अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेस 12 ऑगस्टपासून सोमवार वगळता आठवड्यातून 6 दिवस सकाळी 9:50 अजनी येथून सुटून रात्री 9:50 पुणे इथे पोहोचेल. दरम्यान उद्याचा उद्घाटन सोहळा रेल्वे स्टेशनच्या संत्रा मार्केट गेटकडून असलेल्या परिसरात आयोजण्यात आला आहे. हे रेल्वे सुरू होत असल्याबद्दल प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
खूप छान उपक्रम त्यांनी राबविलेला आहे. ऍक्च्युली होत काय होतं की आम्ही बरेच वर्ष पुणे टू नागपूर प्रवास करायचो, तर त्यावेळी आम्ही कधी ट्रॅव्हल्सनी करायचो कधी ट्रेननी करायचो, तर फ्रिक्वेन्सी ट्रेनची खूप कमी होती. आता ही एक ट्रेन अवेलेबल झाल्यामुळे फ्रिक्वेन्सी पण वाढलेली आहे आणि ट्रॅव्हल्सचं जे काही भाडे असायचे ते फार जास्त तिकीट महाग असायचं, त्याच्यामुळे आम्हाला बरेचदा कठीण व्हायचं येताना. आणि आता जे आम्ही वंदे भारत ट्रेन झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि आम्ही नियमित त्यांनी प्रवास करू.
भारतीय रेल्वेनं राऊंड ट्रीप पॅकेज नावाची योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत प्रवाशांना परतीच्या प्रवासात तिकीट दरात 20% सवलत दिली जाईल. दोन्ही बाजूंच्या प्रवासांचं आगाऊ तिकीट घेतल्यावरच ही सवलत लागू होईल. तसंच या तिकीटावर संबंधित प्रवाशाव्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्ती प्रवास करू शकणार नाही असं रेल्वे मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आरक्षित केलेलं तिकीट रद्द केल्यावर त्याचा परतावा दिला जाणार नाही. ऑक्टोबर 13 या तारखेपासूनची परतीची तिकीटं येत्या 14 ऑगस्टपासून आरक्षित करता येतील. एक दिशा प्रवासाकरता आगाऊ आरक्षण केवळ 60 दिवस आधी उपलब्ध असेल तरी परतीच्या प्रवासाचं तिकीट काढताना 60 दिवसांचा आगाऊ आरक्षण कालावधी लागू होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे सरकारला आतापर्यंत 34 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसुली उत्पन्न प्राप्त झाल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी काल राज्यसभेत सांगितलं. या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी शिक्षण आरोग्य पर्यावरण नवोन्मेष आणि समाजसेवेच्या कार्यात भारतीय नागरिकांच्या प्रेरणादायी कामाची माहिती दिली. देशभरात मोठ्या प्रमाणात विविध डिजिटल ऑनलाईन माध्यमांद्वारे हा कार्यक्रम ऐकणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वैध अशा पुराव्यासह निवडणूक आयोगाच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना दुर्लक्षित करून चालणार नसून त्यांचं उत्तर आयोगाला द्यावंच लागतील असं मत माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नागपूर इथल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. भौगोलिक राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की भारताचे शेजारील राष्ट्र भारताच्या धोरणावर विशेष आनंदी दिसत नसून ते असमाधानी आणि नाराज आहे. याकडे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष देण्याची आवश्यकता असून हे जे पक्ष भारतीय जनता पक्षाकडे जात असतील त्यांच्यासोबत आम्ही नाही असं देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटाच्या युतीविषयी विचारलेल्या प्रश्नाबाबत स्पष्ट केलं आहे. या संदर्भात राहुल यांनी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी केलेल्या सादरीकरण पाहण्यासाठी आपण स्वतः फारुख अब्दुल्लांसोबत मागील रांगेत बसलो. सादरीकरण बघण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मागच्या रांगेतच बसले, मात्र त्यांच्या या बसण्यावरून जास्त चर्चा झाली. वास्तविक सादरीकरणावर सखोल विचारांची गरज असल्याचं पवार म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील मैलाचा दगड ठरलेल्या भारत छोडो आंदोलनाच्या स्मृतींना उजाळा देण्यात येत आहे. या आंदोलनाला आज 83 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वातील या आंदोलनाला सहभागी स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्याचं स्मरण सामाजिक माध्यमांवरील संदेशातून केलं आहे. काल संसदेच्या दोन्ही सभागृहात भारत छोडो आंदोलनातल्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली.
आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. बहीण भावाचं नातं वृद्धिंगत करणाऱ्या रक्षाबंधन अर्थात श्रावणी पौर्णिमेनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण महिलांच्या अधिकारांचं रक्षण आणि त्यांच्या सन्मानाच्या संकल्पाला अधिक मजबूत करतो, तसंच भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशासह नीतीमूल्यांना संरक्षित करतो, असं राष्ट्रपतींनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्या असून त्यांनी दिल्लीतल्या निवासस्थानी लहान मुलांबरोबर रक्षाबंधनाचा सण साजरा केला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज वर्धा मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी समाजातील विविध वर्गातील महिलांनी राखी बांधली. अनेक भगिनींनी गडकरी यांना भेटवस्तू देऊन रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. नागपूर शहरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर मनपातर्फे शहरात सार्वजनिक खाजगी भागीदारीतून 11 विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सेंटर उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. काल मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांच्या हस्ते रहाटे चौक इथं याचं भूमिपूजन करण्यात आलं. सुलभ चार्जिंग स्टेशन उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून जयदया बाजार चौक, रहाटे कॉलनी चौक, दयानंद पार्क, पोलीस मोटर ट्रान्सपोर्ट सेक्शन, काटोल रोड, पत्रकार भवन जवळील पार्किंगच्या जागेमध्ये, यशवंत स्टेडियमच्या जवळ, वाडीनाका, अमरावती रोड, फुटाळा रोड पोलीस चौकीजवळ, बुधवार बाजार, सक्करदरा पाण्याच्या टाकीजवळ, शांतीनगर मेन रोड पाण्याच्या टाकीजवळ, अंजुमन कॉलेजच्या मागे, मंगळवारी कॉम्प्लेक्स, सेंट्रल बाजार रोडवर, तुली इम्पिरियल हॉटेलच्या पार्किंगच्या विरुद्ध बाजूला, अशा एकूण 11 ठिकाणी हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे, ज्यामुळे शहरातील 2, 3 आणि 4 व्हीलर ईव्ही गाडी चालविणाऱ्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. नागपुरात आदिवासी दिनाचं औचित्य साधत आदिवासी समाज बांधवांतर्फे आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त शहराच्या अनेक भागातून रॅली काढण्यात आली. यात आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आदिवासी बांधव आणि युवकांनी विधानभवन चौकातील गोंड राजे भक्त बुलंद शहा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून जय सेवा जय आदिवासी अशा घोषणा दिल्या. आदिवासींच्या वेशभूषेत तरुणांनी आदिवासी नृत्य सादर करीत लक्ष वेधलं. भंडाऱ्यात आदिवासी बांधवांच्या वतीनं जागतिक आदिवासी दिवस साजरा करीत भंडाऱ्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात आदिवासी बांधव आदिवासी लोकनृत्यावर नृत्य करताना दिसलेत. नागपूर शहराला खड्डेमुक्त करण्यासाठी आणि डांबरी रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीवरील खर्च कमी करण्यासाठी नागपूर मनपानं महत्वाकांक्षी सिमेंट रस्ते बांधकाम प्रकल्पाच्या टप्पा 4 अंतर्गत करण्यात येणाऱ्या कार्याद्वारे शहरातील विविध सिमेंट रस्त्यांवर भूजल पुनर्भरणाचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्वारे मनपाने पर्यावरणपूरक विकासाकडे वाटचाल सुरू केली आहे. नागपूर मनपातर्फे सिमेंट रस्ते बांधकाम प्रकल्प टप्पा 4 मध्ये एकूण 33 रस्त्यांवर 196 ठिकाणी पाणी संकलन आणि भूजल पुनर्भरण खड्डे तयार केले जाणार आहेत. त्यापैकी सुमारे 51 रिचार्ज पीटचं काम पूर्ण झालं असून त्या कार्यान्वित करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. यामुळे रस्ता लगतच्या परिसरातील जलस्रोतात वाढ होत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या मार्गावर पाणी साचण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या नागपूर इथल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रानं येत्या 11 ते 15 ऑगस्ट दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत केंद्राच्या परिसराच्या बहुउद्देशीय सभागृहात पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या चित्राचं प्रदर्शन आयोजित केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 3 वंदे भारत गाड्यांचा शुभारंभ, अजनी नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश, रेल्वेच्या राऊंड ट्रीप पॅकेज अंतर्गत प्रवाशांना परतीच्या प्रवास भाड्यात 20% सवलत मिळणार, भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन आज देशभरात साजरा आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात सार्वजनिक खाजगी भागीदारीतून 11 ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाची सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.